चितर क्रमांक 39 फळ देणं. ज्या परमानं झाडाला फळ लागतात तशाच प्रकारे एका ईश्वाशी माणसानं आपल्या आत्मिक जीवनात फळ आणायले पाहिजेत. येशून म्हटलं की मी द्राक्षाची एल आहे आणि तुम्ही माया डांगा आहात. अगर तुम्ही मायात राहिला आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही लय फळ द्या. परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्यात राहते आणि कार्य करते यासाठी की आमच्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, हिम्मत, धीर, करुणा, चांगुलपण, विश्वास योग्यता, नम्रता आणि सहनशीलपणा चे फळ तयार व्हावे. जेव्हा झाडाची डांग फळ देत नाही तेव्हा त्या डांगाला छाटून टाकतात आणि जाऊन टाकतात. येशूचे जे अनुयायी आहेत त्यानं खूप फळ द्यायला पाहिजेत देवाचा आदरमान करण्यासाठी.